रोमकरासपत्र याचा 8वा अध्याय पवित्र आत्म्याप्रमाणे चालणे. म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असणाऱ्यांना दंडाज्ञा नाही, ते देहाप्रमाणे नाही तर आत्म्याप्रमाणे चालतात. कारण ख्रिस्त येशूतील जीवनाच्या पवित्र आत्म्याच्या नियमाने मला पापाच्या व मरणाच्या नियमातून मुक्त केले. कारण देहामुळे नियमशास्त्र दुर्बल झाल्याने त्यास जे अशक्य झाले त्यासाठी देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापासाठी पापमय देहाचे रूप देऊन पाठवले व पापाला देहात दंडाज्ञा ठरवली. म्हणजे आपण जे देहाला अनुसरण नाही पण आत्म्याला अनुसरून चालणारे आहोत त्या आपल्या नियमशास्त्राची आज्ञा पूर्ण व्हावी. कारण देहाला अनुसरून चालणारे देही गोष्टीवर मन ठेवतात पण आत्म्याला अनुसरून चालणारे आत्मिक गोष्टीवर मन ठेवतात. देह स्वभावाचे चिंतन हे मरण आहे पण आत्मिक मनाचे होणे म्हणजे जीवन व शांती. कारण देह स्वभावाचे चिंतन हे देवाशी वैर आहे. कारण ते देवाच्या नियमाला अंकित होत नाही आणि त्यास खरोखर होता येत नाही. म्हणून जे देहाचे आहेत ते देवाला संतोष होऊ शकत नाहीत. पण तुमच्यात जर देवाचा आत्मा वास करतो तर तुम्ही देहाचे नाही पण आत्म्याचे आहात. कारण ख्रिस्ताचा आत्मा जर कोणात नसेल तर तो त्याचा नाही. पण जर तुमच्यात ख्रिस्त आहे तर शरीर पापामुळे मरण पावलेले आहे पण नीतिमत्वामुळे आत्मा जीवन आहे. पण ज्याने येशूला मरण पावलेतून उठवले त्याचा आत्मा जर तुमच्यात वास करतो तर ज्याने ख्रिस्त येशूला मरण पावलेल्यातून उठवले तो तुमच्यात राहणाऱ्या आपल्या आत्म्याच्या द्वारे तुमचीही मरणाधीन शरीरे जिवंत करील. म्हणून बंधूनो, आपण देणेकरी आहोत पण देहानुसार जगण्यास देहाचे नाही. कारण तुम्ही जर देहानुसार जगाल तर तुम्ही मराल, पण तुम्ही आत्म्याच्या योग्य शरीराची कृती मारून टाकल्या तर तुम्ही जिवंत राहाल. देवाचे पुत्र. कारण देवाचा आत्मा जितक्यांना चालवतो तो देवाचे पुत्र आहेत. कारण तुम्हास पुन्हा भय धरण्यास दासपणाचा आत्मा मिळाला नाही, पण आपण ज्या योगे आब्बा पित्या अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हास मिळाला आहे. तो पवित्र आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची लेकरे आहोत. आणि जर मुले तर वारिस, देवाचे वारिस, ख्रिस्ताबरोबर जोडीचे वारिस आहोत. म्हणून म्हणजे त्याच्याबरोबर आपले गौरवही व्हावे म्हणून त्याच्याबरोबर आपण दुःख तर सोसले वारिस आहोत. प्रगट होणारे वैभव. कारण मी मानतो की या चालू काळातील दुःखे ही आपल्यासाठी जे गौरव प्रगट होईल त्याच्यापुढे काही किमतीचे नाहीत. कारण सृष्टीची उत्कट अपेक्षा देवाच्या पुत्राच्या प्रगट होण्याची प्रतीक्षा करीत आहे. कारण सृष्टी व्यर्थतेच्या अधीन राहिली ती स्वच्छेने नाही, पण ज्याने तिला आशेने अधीन ठेवले त्याच्यामुळे राहिली. कारण सृष्टी देखील नाशाच्या दाश्यातून मुक्त केली जाऊन देवाच्या मुलांच्या गौरवी स्वातंत्र्यात आणली जाईल. कारण आपण जाणतो की सर्व सृष्टी आतापर्यंत कनत व यातना शोषित आहे. आणि केवळ इतकेच नाही, पण ज्यांना आत्म्याचे प्रथम फळ मिळाले आहे असे जे आपण ते आपणही स्वतः दत्तक घेतले जाण्याची म्हणजे आपले शरीर मुक्त केले जाण्याची प्रतीक्षा करीत असता अंतरेमी कनत आहोत. कारण आपण आशेने तारले गेलो आहो, पण दिसणारी आशा आशा नाही. कारण जी गोष्ट दिसत आहे तिची कोणी आशा करतो का? पण जी गोष्ट आपल्याला दिसत नाही तिची आपण आशा केली तर आपण धीराने प्रतीक्षा करतो. पवित्र आत्म्याचे सहाय्य. त्याचप्रमाणे आपल्या अशक्तपणात पवित्र आत्माही आपल्याला सहाय्य करतो. कारण आपण प्रार्थना केली पाहिजे तशी कशासाठी करावी हे आपण जाणत नाही, पण ज्यांचा उच्चार करता येत नाही अशा कणन्यानी आत्मा स्वतः आपल्यासाठी मध्यस्थी करतो. आणि जो अंतकरणे शोधून पाहतो तो पवित्र आत्म्याचे मन जाणतो. कारण तो पवित्र जनासाठी देवाच्या इच्छेस येईल अशी मध्यस्थी करतो. कारण आपण हे जाणतो की जे देवावर प्रीती करतात, जे त्याच्या योजनेप्रमाणे बोलवलेले आहेत, त्यांच्यासाठी सर्व गोष्टी मिळून त्यांच्या चांगल्यासाठी सहकार्य करतात. कारण त्यास ज्याच्याविषयी पूर्वज्ञान होते ते आपल्या पुत्राच्या प्रतिरूपात प्रगट व्हावेत म्हणून त्याने त्यांना पूर्वनियोजित केले. म्हणजे त्याने अनेक बंधूंमध्ये ज्येष्ठ व्हावे आणि त्याने ज्यांना पूर्वनियोजित केले त्यांना त्याने पाचारणी केले, आणि त्याने ज्यांना पाचारण केले त्यांना त्याने नीतिमान ठरवले, आणि त्याने ज्यांना नीतिमान ठरवले त्यांचे त्याने गौरवही केले. ख्रिस्ताची व देवाची प्रीती. मग या गोष्टीविषयी आपण काय म्हणावे? जर देव आपल्या बाजूला आहे तर मग आपल्या विरुद्ध कोण? आणि ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्राला राखले नाही पण आपल्या सर्वासाठी त्यास दिले तो आपल्याला त्याच्याबरोबर सर्व गोष्टी का देणार नाही? देवाच्या निवडलेल्यावर दोषारोप कोण आणेल? देव नीतिमान ठरवणारा आहे. दंडाज्ञा ठरवणारा कोण आहे? जो ख्रिस्त येशू मरण पावला, हो, जो मरण पावलेल्यातून उठवला गेला व देवाच्या उजवीकडे बसला आहे, तो तर आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून कोण आपल्याला वेगळे करेल? संकट किंवा दुःख, पाठलाग, भूक किंवा नग्नता, आपत्ती किंवा तलवार करील काय? कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की तुझ्याकरता आम्ही दिवसभर मारले जात आहोत, आम्ही वधाच्या मेंढराप्रमाणे गणलेले आहोत. पण ज्याने आपल्यावर प्रीती केली त्याच्याद्वारे या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो. कारण माझी खात्री आहे की मरण किंवा जीवन, देवदूत किंवा सत्ता, आताच्या गोष्टी किंवा येणाऱ्या गोष्टी किंवा बले किंवा उंची किंवा खोली किंवा दुसरी कोणतीही निर्मिती आपला प्रभू ख्रिस्त येशू याच्या ठाई असलेल्या देवाच्या प्रीतीपासून आपल्याला वेगळे करू शकणार नाही.